ہی آہے ایڈوانٹسٹ ورلڈ ریڈیو آئی پروگرام بدھو امید جو سڈ۔
سائمین پروگرام سدائے امید ساگر اوان جی میزبان عابد شمیم اوان جی خدمت میں حاضر آہے۔ اساں جی ٹیم جی طرفاں سبھی سائمین جی خدمت میں آداب۔ سائمین مکھے امید آہے تا اواں سبھی خدا تعالی جی فضل و کرم سا خیریت سا آیو۔ ہن کا پہری تا اج جو پروگرام شروع تھیے، اچو تا پروگرام جی تفصیل بدھی وٹھوں۔ تفصیل کچھ ایں آہے تا پروگرام جو آغاز ایک روحانی گیت سا کیو ویندو، ائی روحانی گیت کھا پوئے خدا تعالی جی خادم یونس بھٹی کلام مقدس پیش کندا۔ ائی سائمین ہن کا پوئے پروگرام میں روحانی گیت پیش کیا ویندا۔ امید آہے تا اج جو پروگرام اواں کے ضرور پسند ایندو۔ تا اچو پروگرام جو آغاز ہن روحانی گیت سا کیوں تھا۔
اج دنیا میں تمام گھنا مانو روحانی علم جی تلاش میں آہن۔ اوے ان پریشان کن دنیا میں خوشی این سکون جا طلبگار آہن۔ این خوشخبری ہی آہے تا بائبل مقدس تمہاں جی زندگی جے مقصد کے ظاہر کرے تھی۔ اے ڈبلیو آر تے اسیں تمہاں کے خدا جو کلام سکھاریندا آہوں جے کو پہنجی شاہدی پان آہے۔ خط لکھن لائے اساں جو پتو نوٹ کرے وٹھو۔ انچارج پروگرام امید جو سڈ، پوسٹ باکس نمبر 32، لاہور، پاکستان۔ سامعین تواں اسان جو پروگرام انٹرنیٹ تے بھی بدھی سکو تا۔ असांजी वेबसाइट आहे www.awr.org।
अचो साथियो, हीअंर कलामे मुक़दस ॿुधंदासूं।
साइमीन, आऊं अव्हांजो पंहिंजो खादम यूनस भट्टी अॼु वरी ख़ुदा ताला जे अलाही कलामे मुक़दस सां गॾु अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। मुंहिंजी तरफ़ां अव्हां सभिनी खे यसू अल मसीह में सलाम क़बूल थिए। साइमीन, मूंखे उमेद आहे त अव्हां सभु ख़ुदा ताला जे फज़लो करम सां तंदुरुस्त ऐं ठीकु हूंदा। साइमीन, ऐं ख़ुदा ताला जो थो रायतो आहियां त हुन अॼु वरी मूंखे इहो मौक़ो ॾिनो त आऊं अव्हां जे साम्हूं ख़ुदा ताला जो अलाही कलाम मुक़दस बयानु करे सघां। साइमीन, ऐं ख़ुदा ताला जो इन ॻाल्हि जे लाइ बि थो रायतो आहियां त हुन असांखे ज़िंदगीअ में अलाही दुनियावी ऐं रुहानी बरकतनि सां मालामाल कयो आहे। साइमीन, जीअं त अव्हां खे ख़बर आहे त इंसान खे जिस्मानी तौर ते जीअरे रहण लाइ जिस्मानी खाद ख़ुराक जी ज़रूरत हूंदी आहे, ऐं जेकॾहिं को इंसान जिस्मानी खाद ख़ुराक सुठे नमूने सां नथो वठे त पोइ हुन जो बुत यानी जिस्म यानी जिस्मानी तौर ते हू कमज़ोर थी वेंदो। ऐं जॾहिं को बि इंसान जिस्मानी तौर ते कमज़ोर थींदो आहे त हुन ते मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो कब्ज़ो थी वेंदो आहे। मुख़्तलिफ़ बीमारियां हमिलो करे छॾंदियूं आहिनि ऐं उन खे क़ाबू में करे वठंदियूं आहिनि। साइमिन, साॻीअ तरह जेकॾहिं असां रुहानी तौर ते जहिड़े रहणु चाहियूं था त पोइ असांखे रुहानी तौर ते बि मज़बूत थियण जी ज़रूरत आहे। जीअं ई असां रुहानी तौर ते कमज़ोर थींदा आहियूं त असांजो दुश्मन अबलीस जेको ताक में वेठो आहे त कॾहिं असां कमज़ोर थियूं त हू असां ते ग़ालिब अची वञे। साइमीन, इन लाइ ज़रूरी आहे त असां रुहानी तौर ते मज़बूत रहूं ऐं रुहानी तौर ते मज़बूत रहण लाइ असांखे ख़ुदा ताला जो अलाई कलाम मुक़दस ई अहिड़ी कुवत आहे जेको असांखे रुहानी तौर ते मज़बूत कंदी ऐं असांखे अबलीस जे मुक़ाबले लाइ तयारु कंदी ऐं असां रुहानी तौर ते जीअरा रहंदासूं। साइमीन, मूंखे उमेद आहे त अव्हां सभु अॼु बि हींअर बि रुहानी तौर ते मज़बूत थियण लाइ पंहिंजे पाण खे तयारु करे वेठा आहियो। त अचो अॼु असां रुहानी तौर ते मज़बूत थियण लाइ ख़ुदा ताला जो अलाही कलाम मुक़दस सिखण जी कोशिश कयूं। साइमीन, अॼु असां ख़ुदा ताला जे अलाही कलाम मुक़दस मां इन ॻाल्हि खे सिखण जी कोशिश कंदासूं त कसम न खणिजो। अॼु जो अनवान आहे असांजो कसम न खणिजो। साइमीन, असांखे कसम छो न खणणु घुर्जे? इन्हीअ जी वजह, इन्हीअ जो मक़सदु हिन हुकम में वाज़ा आहे। न आसमान जी, छो जो आसमान ख़ुदा ताला जो अलाही तख़्त आहे। न ज़मीन जी, छो जो ज़मीन ख़ुदा ताला जे पैरनि जी चौकी आहे। न यरूशलम जी, छो जो यरूशलम बुज़ुर्ग बादशाह जो शहर आहे। न पंहिंजे सर जी, छो जो ख़ुदा ताला जे अलाही कलाम मुक़दस में फ़रमायो वियो आहे त तव्हां पंहिंजे हिकिड़े वार खे बि सफ़ेद या कारा नथा करे सघो। साइमीन, इहा सभु चीज़ूं, इहा सभु शयूं असांखे ख़ुदावन जी तरफ़ां मिलियूं आहिनि। असां वटि को बि अहिड़ी शइ न आहे जेका असां पंहिंजे पान वरिती हुजे। इन खां वधे इहो ॻाल्हि बि अहम आहे त असांखे असांजे बदन खे असांजे निजात ॾींदड़ ख़ुदावंद यसू अल मसीह पंहिंजी जान जी क़ुर्बानी ॾिनी, पंहिंजे रत सां असांखे ख़रीदियो आहे। हर शइ जेकी असांखे मिलंदी आहे ख़ुदा ताला जी तरफ़ां मिलंदी आहे ऐं उन ते सलीब जी मुहर हूंदी आहे। उहा यसू अल मसीह जे खून सां ख़रीदियल हूंदी आहे, जंहिंजी क़ीमत जो को बि अंदाज़ो नथा लॻाए सघूं छो जो ही खून ही रत ख़ुदावन ख़ुदा जी ज़िंदगी आहे एस क़दर त को बि अहिड़ी शइ न आहे जंहिं ते असां दावो करे सघूं त इहा असांजी पंहिंजी आहे मोहतरम साइमीन यहूदी क़ौम जेकी आहे उहा ख़ुदा ताला जे ॾहनि हुकमनि मां टे हुकम खे जंहिं में ईअं लिखियल आहे ख़ुदा ताला जो नालो बेफ़ाइदा न वठिजो सुठी रीत समझंदा हुआ पर उन्हनि पंहिंजे पान खे हिन हुकम सां आज़ादु करे छॾियो आहे उहा पंहिंजे पान खे हिन हुकम सां आज़ादु समझंदा आहिनि उहा वादा कंदा आहिनि ऐं वादा करण यहूदियुनि में आम आहे हज़रत मूसा जे ज़रिए हज़रत मूसा जे वसीले सां उन्हनि खे ख़ुदा ताला जी तरफ़ां तलक़ीन बि कई वई त तव्हां कूड़ी कसम न खणिजो पर उन्हनि इन ॻाल्हि खे न सम्झियो उन्हनि पंहिंजे पान खे इन ॻाल्हि खां आज़ादु रखण लाइ घणी ॻाल्हियूं घड़े वरितियूं हुयूं उन्हनि खे लादीनीय उन्हनि खे बेदीनीय में मुलवस थियण सां डपु न थींदो आहे ऐं ना ई उन्हनि खे कूड़ी कसम खणण सां डपु थींदो आहे उहा इहा ॻाल्हियूं हुन वक़्त तक कंदा रहंदा आहिनि जेसिताईं त शरा जे को आलम उन्हनि खे इहा ॻाल्हि वाज़ा न करे मोहतरम साइमिन यसू अल मसीह उन्हनि माननि जे कसम खणण जी रस्म जी तरदीद कई ऐं इहा ॻाल्हि वाज़ा कई इहा ख़ुदा ताला जी हुकम जी नाफ़रमानी आहे यसू अल मसीह अदालती हल्फ़ बरदारी या इक़रार जी मुखालफ़त न कई जंहिं में ख़ुदा जे साम्हूं अव्हां खे यसू अल मसीह जी शाहिदी ॾियणी हूंदी आहे ऐं अव्हां सच जे सवा को बि ॻाल्हि नथा ॻाल्हाए सघो यसू अल मसीह बज़ात पान बि जॾहिं उन जी सदर अदालत जे रूबरू पेशी थी त हल्फ़ जी तस्दीक कई सरदार काहिन यसू अल मसीह खे चयो आऊं तोखे ज़िंदा ख़ुदा जी कसम थो ॾियां त जेकॾहिं तूं ज़िंदा ख़ुदा जो पुटु आहीं त असांखे ॿुधाए छॾ चवे छॾ यसू अल मसीह जवाबु ॾिनो तूं पंहिंजे वात सां पाण ई चई छॾियो आहे इहा ॻाल्हि जेकॾहिं असां मत्ती रसूल जी अंजील उन जे 26 बाब जी 24 सां पढ़ूं त हुते असांखे मिले थी साइमीन जेकॾहिं यसू अल मसीह अदालती हर बरदारीअ जी पहाड़ी वाज में तरदीद कई हुजे आ त पोइ हू सरदार काहिन जे साम्हूं पंहिंजी पेशीअ में बि मलामत करे आ ख़ुदावंद यसू अल मसीह पंहिंजे शागिर्दनि खे पंहिंजी तालीम पान ॾिनी हुई ख़ुदावंद यसू अल मसीह हिन ॻाल्हि खे बि वाज़ो कयो त अदालत में अदालती कारवाई में हलफ़ खणणो पवंदो आहे अदालत हलफ़ खनराए चवंदी आहे त तव्हां सच ॻाल्हायो पर आम ज़िंदगीअ में तव्हां कसम न खणिजो छो जो ख़ुदा ताला जो टियों हुकुम आहे कि तव्हां मुंहिंजो नालो बेफ़ाइदा न खणिजो मुंहिंजो नालो बेफ़ाइदा न वठिजो जेकॾहिं असां आम तौर ते ख़ुदा ताला जी कसम खणंदासूं त पोइ असां ख़ुदा ताला जे टे हुकम जी नफ़ी कंदासूं उन खे तोड़ींदासूं उन जी नाफ़रमानीअ कंदासूं ज़मीन इन लाइ असांखे हिन ॻाल्हि ते गौर करण जी ज़रूरत आहे ख़ुदावंद यसू अल मसीह फ़रमायो आहे त घणा ई अहिड़ा माण्हू आहिनि जेका ॿियनि माननि खे फ्रेब ॾींदे हुए डपु महसूसु नथा कनि पर असांजे ख़ुदा ताला फ़रमायो आहे की कूड़ ॻाल्हाइनि माना मुंहिंजे हुकम जी नाफ़रमानी करणु आहे साइमीन जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे हलफ़ यानी कसम जे तहत कयो वेंदो आहे त उन खे इहो अहसास ॾिनो वेंदो आहे त हू इंसाननि जे साम्हूं न ॻाल्हाए रहियो आहे बल्कि हू ख़ुदा ताला जे साम्हूं जवाबदा आहे ऐं हींअर हुन खे ख़ुदा ताला जे साम्हूं ॻाल्हाइणो आहे जेको बि ॻाल्हाईंदो हू ख़ुदा ताला जे हज़ूर ॻाल्हाईंदो ऐं ख़ुदा ताला जे हज़ूर को बि माण्हू कूड़ ॻाल्हाइण सां डिॼंदो आहे नथो ॻाल्हाए सघे इन लाइ अदालती कारवाइयुनि में कंहिं माण्हू खे हलफ़ यानी कसम जे हेठां कयो वेंदो आहे ऐं उन खे कसम ॾिनी वेंदी आहे त तोखे कसम आहे तूं जेको कुझु बि ॻाल्हाईंदे सच ॻाल्हाईंदे कूड़ न ॻाल्हाईंदे जीअं त फ़ैसिलो जीअं त अदालती कारवाई सुठे नमूने सां हली सघे ऐं सही सही फ़ैसिलो थी वञे। साइमीन, जेकॾहिं असां यसू अल मसीह जे हिन असूल खे जंहिंमें हल्फ बरदारी जी ज़रूरत ई न आहे उहा सिखारे थो त तव्हां सची गुफ़्तगू कजो। ख़ुदावंद यसू अल मसीह जो इहो अंदाज़ असां पंहिंजी ज़िंदगीअ में लागू करे छॾियूं त पोइ असां बदी सां पाक रहंदासूं। साइमीन, यसू अल मसीह फ़रमाए थो कि हर कंहिं शख़्स जो फैल कम अमल उस जी वांगर शफ़ाफ थियनि घुर्जे ऐं फ्रेब जी क़िस्म अबलीस खां नमूदार थींदी आहे। फ्रॉड जी क़िस्म यानी फ्रॉड जो कम धोखे जो कम कूड़ जो कम शैतान सां यानी अबलीस खे ज़ाहिर करे थो ऐं असांखे सची राह सां सचे घस खां बि धार करे थो। ऐं जॾहिं असां कूड़ ॻाल्हाए को ॻाल्हि कंदा आहियूं त पोइ असां पंहिंजे पाण खे अबलीस जे हवाले करे छॾंदा आहियूं। सच ॻाल्हाइण को मामूली ॻाल्हि न आहे, को नंढी ॻाल्हि न आहे। मोहतरम साइमीन, जेसि ताईं असां सचाई खां हक़ीक़त सां वाक़िफ़ु न हूंदासूं त असां सच न ॻाल्हाए सघंदासूं। असांखे साइमीन पौलुस रसूल जे वसीले सां यसू अल मसीह फ़रमाए थो त तव्हांजो कलाम हमेशह पुरफज़ल हुजे। को बि किनी ॻाल्हि तव्हांजी वात सां न निकिरे बल्कि उहा ई ॻाल्हि तव्हांजी वात सां निकिरे जंहिंजी ज़रूरत हुजे ऐं उहा ॻाल्हि तरक़ी जी बाहिस थिए ऐं ॿुधनि वारनि ते उन जो असरु थिए। इहा ॻाल्हि असांखे तुलसियूं जे ख़त इफ़्सियूं जे ख़त में बि मिले थी। इन्हनि सहीफ़नि जी रोशनी में यसू जे अल्फाज़ हसी मज़ाक अदना ऐं अख़लाक सां किरियल गुफ़्तगू खे सर्जिश कनि था। मोहतरम साइमीन, जेका बि माण्हू यसू सां तरबियत वठनि था उहा तारीख़ीअ जे बेफल कमनि में शरीक न थींदा। इहा ॻाल्हि जेकॾहिं इफ़्सियूं जे ख़त पंज बाब जी यारहीं आयत में पढ़ूं त हुते लिखियल मिले थी। मोहतरम साइमीन, जेका बि माण्हू पंहिंजी ज़िंदगीअ में पंहिंजी गुफ़्तगू में सादगीअ सां ऐं सचा रहंदा आहिनि उहा ख़ुदावंद यसू अल मसीह सां गॾु हलाए रहिया हूंदा आहिनि। मोहतरम साइमीन, ख़ुदावंद यसू अल मसीह वाज़ा करे छॾियो आहे त जेकॾहिं असां पंहिंजी ज़िंदगीअ में कूड़ धोके फरेब फ्रॉड खे ॿाहिरि कढे छॾियूं त पोइ असांजी ज़िंदगीअ कामिल थींदी, असां कामयाबु थींदासूं, असां अबलीस जे हेठां कोन रहंदासूं, असां पंहिंजे पान खे यसू अल मसीह जी तरबियत हेठि करे छॾंदासूं। पर जेकॾहिं असां कूड़ ॻाल्हाईंदासूं, असां धोखा ॾींदासूं, असां झूठी कसमूं खणंदासूं, असां फ्रॉड कंदासूं त पोइ असां यसू अल मसीह या ख़ुदा ताला जा माण्हू कोन हूंदासूं, पोइ असां अबलीस जा माण्हू सॾाईंदासूं। ऐं जेका बि माण्हू अबलीस जे हेठां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि उन्हनि जे लाइ हमेशह जी मौत आहे। हान साइमीन, अॼु फ़ैसिलो असांजे हथ में आहे छो जो ख़ुदा ताला असांखे आज़ाद मर्ज़ी ऐं पंहिंजा पान फ़ैसिलो करण जी कुदरत ताक़त ॾिनी आहे त असां पंहिंजी मर्ज़ीअ सां आज़ादु फ़ैसिलो कयूं। हाणे फ़ैसिलो असांखे करणो आहे कि असांखे पंहिंजी ज़िंदगीअ अबलीस जे हेठां गुज़ारणी आहे। कूड़ियूं कसमूं खणणियूं आहिनि, हर वक़्तु कूड़ ॻाल्हाइणो आहे, हर वक़्तु धोखो फ्रॉड करणो आहे, या असांखे पंहिंजी ज़िंदगीअ ख़ुदा ताला जे हज़ूर ख़ुदा ताला जी ताबेदारीअ में यसू अल मसीह जी ताबेदारीअ में गुज़ारणी आहे जीअं त असां हमेशह जी ज़िंदगीअ जा हक़दार थी सघूं ऐं असां ख़ुदा ताला जे नाले खे इज़त ऐं जलाल ॾेई सघूं। साइमीन, अॼु जे कलाम मुक़दस जे वसीले सां ख़ुदा ताला असांखे पंहिंजी बरकतनि सां मालामाल करे, आमीन। साइमीन, अचो त दुआ घुरूं। قدوس قدوس رب العالمین تو جو آسمان زمین جو خالق و مالک آہیں اے آسمانی پی آؤں تجو تھو رائتوں آیا ہن جسمانی این روحانی برکات جلائے جکی تو اساں کے دنیوں آہیں اے رب العالمین آؤں تجھے حضور تجو تھو رائتوں آیا ہن سجی کائنات جلائے جکی تو اساں کے بخشی آہیں خاص طور تے آؤں تجھو تھو رائتوں آیا کہ تُو اساں کے بار بار پانجے حضور اچن جو موقع ڈندو آہیں آؤں تجھے حضور سرنگو تھی تو کھا منت تھو کیاں کہ جیکا با ہن وقت منجی آواز بدھے ریا ہن انہن میں یا انہن جے خاندانن میں کو مانو پریشان آہے کو مصیبت میں آہے کو دکھ میں آہے کو تکلیف میں آہے کو بیمار آہے تے تو انہیں جی بیماری دکھ تکلیف پانجی قدرت جے وسیلے سان دور کرے چھڑ چھو جو یا سب کچھ تو دور کرن جی قدرت رکھے تھو انہیں لائے آؤں تو کھاں یا سب کچھ گھران تھو پانجے نجات دندر خداوند یسوع المسیح جے وسیلے سان آمین
ایڈوینٹسٹ ورلڈ ریڈیو جی طرفا کا پروگرام امید جو سڈ پیش تھی رہیو آہے اچھو ساتھیو ہکڑو بیو گیت بدھندسوں
مدد
रोजानो एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो 24 कलाक जो प्रोग्राम दक्कन एशिया के लिए उर्दू पंजाबी सिंधी पश्तो अंग्रेजी आई बी जबान में पेश हुंदो आहे। सेहत मतवाजन खाधो तालीम खानदानी जिंदगी बाइबल मुकद्दस के समझन के लिए एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो जरूर बुद्धो। ये रेडियो ताजी फिकर कंदो आ। एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो जी तरफा सा प्रोग्राम उम्मीद जो सड पेश कयो पियो वियो। उम्मीद कंदा आहियूं के तहां के आज जो प्रोग्राम सुठो लग्यो हुंदो। साथियों असा चाहिंदा आहियूं के प्रोग्राम के बेहतर ठाहिण जे लाइ असां खे ख़त ज़रूर लिखो ऐं प्रोग्राम जे बारे ॿियनि खे ॿुधायो। ख़त लिखण जे लाइ असांजो पतो आहे
इंचार्ज प्रोग्राम उमेद जो सॾु पोस्टबॉक्स नंबर 32 लाहौर पाकिस्तान। पतो हिकु चकर वरी नोट करे वठो। इंचार्ज प्रोग्राम उमेद जो सॾु पोस्टबॉक्स नंबर 32 लाहौर पाकिस्तान। साइमीन तवां असां जे प्रोग्राम इंटरनेट तब बुद्धी सगो था। असां जे वेबसाइट आहे www.awr.org।
सामिन कल इन्हीं वक्त इन्हीं फ्रिक्वेंसी ते वरी तहां सा मिलंदा।
हाने पेंजी मेजबान आबिद शमीम के इजाजत दिंदा। अला निगेबान।